याकोबाचे पत्र अध्याय 3 मराठी याकोबाचे पत्र अध्याय 3 याकोबाचे पत्र अध्याय 3 जीभ ताब्यात ठेवणे माझ्या बंधूंनो तुम्ही बहुत शिक्षक होऊ नका कारण तुम्हास माहित आहे की आपणास अधिक दंड होईल आपण सगळेच पुष्कळ गोष्टींविषयी चुकतो जर कोणी बोलण्यात चुकत नाही तर तो पूर्ण मनुष्य तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास शक्तिमान आहे घोडेही आपल्या ताब्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपल्याला फिरविता येते तारवेही पहा ती एवढी मोठी आहे व प्रचंड वाऱ्याने लोटून जात असतात तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानाने फिरवतात तशीच जीभ ही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते पहा किती थोडका विस्तव केवढ्या मोठ्या रानाला पेटवितो जीभ ही आग आहे ती अनितीचे भुवन आहे आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा अवयव जीभ आहे ती भवचक्राला आग लावणारी आणि नरकाने पेटलेली अशी आहे श्वापदे पक्षी सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश झाला आहे आणि होत आहे परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे तिच्या योगे प्रभुपिता याची आपण स्तुती करतो आणि परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या मनुष्यास तिच्याच योगाने शाप देतो एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात माझ्या बंधूंनो अशी गोष्ट व्हावी हे उचित नाही झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी कधी निघते काय माझ्या बंधूंनो अंजिराला जैतुनाची फळे आणि द्राक्षवेलाला अंजीर येतील काय तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही खोटे व खरे ज्ञान तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचाराच्या योगे आपली कृत्ये दाखवावी पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर सत्याविरुद्ध ताठा मिरवू नका व लबाडी करू नका हे ज्ञान वरुण उतरत नाही तर ते अहिक इंद्रियजन्य पैशाचिक असे आहे कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते शिवाय ते शांतिप्रिय सौम्य समजूत होण्याजोगे दया व सत्फले यांनी पूर्ण अपक्षपाती निर्भय असे आहे आणि शांतता करणाऱ्यांसाठी धार्मिकतारूपी फळ देणारे बी शांतीने पेरले जाते